रेडिओ परभणी FM आणि युनिसेफ जे जागतिक देशांची संघटना असते त्या युनिसेफच्या अंतर्गत अतिशय चांगल्या वेगवेगळ्या देशांमध्ये अशी ते चांगल्या पद्धतीने काम चालू असतं. ते युनिसेफ आणि SBC3 जे शासनाचं प्रोजेक्ट आहे तर त्यांच्या अंतर्गत चालत असतं. तर त्या तिन्हीच्या समन्वयातून आपल्या या गावात धार या गावामध्ये सामुदायिक आवाज उर्मिला 2 प्रकल्पांतर्गत सामुदायिक कार्यक्रम बालविवाह जे की अतिशय जी प्रथा आहे बालविवाह जी की घातक प्रथा आहे त्या बालविवाह संबंधी आणि बालविवाह झाल्यानंतर होणारे आरोग्य परिणाम या मुला मुलींसाठी आणि आपल्या सर्व पालकांसाठी हे प्रबोधनाचं आपला आजचा हा महत्वाचा कार्यक्रम आहे. तर आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय अॅडव्होकेट संजय केकान सर. सर जिल्हा बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्षापासून जे लहान मुलांच्या ज्याही महत्वाच्या गोष्टी आहेत जे की अनाथ मुलं असतील ह्या बालविवाहासंबंधी अनेक प्रश्न असतील त्याच्यावरही सरांचं फार मोठं काम आहे. तर ते इथे आले तिथं जोरदार टाळ्या सरांसाठी. त्यांच्यासोबत माननीय संदीप बेंडसुरे सर आलेले आहेत जिल्हा समन्वयक आहेत चाईल्ड लाईनचे. चाईल्ड लाईन म्हणजे आपल्या जे बालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय चांगलं काम त्या चाईल्ड लाईनच्या माध्यमातून शासनाचाच प्रोजेक्ट आहे त्याच्यामधून अतिशय चांगलं काम चालू असतं. अनाथ मुलं असतील काही हे बालविवाह संबंधी प्रश्न असतील त्याच्यामध्ये फार मोठ्या अशा काही गोष्टी आहेत ती सर आपल्याला थोडक्यात आपल्याला सांगतीलच. तेही आपल्याला कळण गावकऱ्यांना अतिशय महत्व आहे कारण की आपण आज 2022 मध्ये पदार्पण केलेले उद्या 2023 लागणार आहे. तर मानसिकरित्या आणि बौद्धिकरित्या आता हे लहान लहान मुलं आहेत त्याच्यात मुली आहेत तर आपल्याला आपल्या पालक म्हणून आपल्याला सुजाण राहणं गरजेचं आहे. तर आमच्या आणि रेडिओ परभणीचा नेहमी आम्हीही प्रबोधनातून करत असतो की आपल्या सामाजिक सगळ्या स्तरामध्ये विकास कसा झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने नेहमी सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो. त्याचाच आजचा हा भाग आहे की आपल्या गावामध्ये आज आपण येथे आले त्यांच्यासोबतच सन्माननीय आपल्या आज या गावाचे सरपंच आदरणीय वैजनाथ भाऊरावजी राऊत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आम्हाला आल्याबरोबर खूप आनंद झाला की गावकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. पण सगळ्यात जास्त म्हणजे इथे आल्यानंतर या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सुनीता बेकटे मॅडम आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या शिक्षिका खूप आनंद झाला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. की आल्यानंतर त्यानंतर बाहेरच्या व्यक्तींना कसं पाहुणचार आणि कशा पद्धतीनं सहकार्य करतात ते आम्हाला खूप बरं वाटलं मॅडम. त्याबद्दल आपलं आभारी आहोत आम्ही खूप खूप. तर चला सुरुवात करूया आपण. सर्वात प्रथम आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन करून घ्या मान्यवरांच्या हस्ते. मी मान्यवरांना विनंती करतो की ज्यांनी ज्ञानज्योती संपूर्ण जगभरात पसरवली अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अभिवादन करावं पुष्पहार घालून सर्वांनी आणि त्यांच्यासोबतच दीप प्रज्वलन करावं. धन्यवाद रितसर. आजच्या या कार्यक्रमाचं आपलं उद्घाटन झालेलं आहे आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. कार्यक्रमाची रूपरेषा पुढील आहे की आपण आलेल्या पाहुण्यांचं आपण सन्मान आणि स्वागत करायचं आहे. सगळ्यात पहिले आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते म्हणून आपल्याला ज्यांनी वेळ दिलेला आहे असे माननीय अॅडव्होकेट संजय केकान सर माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती यांचा सन्मान करण्यासाठी मी SBC चे सोनकांबळी सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. यानंतर आपले दुसरे मार्गदर्शक अतिथी म्हणून आलेले सन्माननीय संदीप बेंडसुरे सर जिल्हा समन्वयक चाईल्ड लाईन यांचं स्वागत करण्यासाठी मी गौरव सहस्त्रबुद्धे सर रेडिओ परभणीचे आरजे यांना विनंती करतो की आपण सरांचं स्वागत करा जोरदार टाळा. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं. मी शब्द सुन्नाने स्वागत करतो. स्वागताचा हा मुख्य कार्यक्रम मी इथे थांबवतो आणि यानंतर आपला मुख्य कार्यक्रम वळतो आणि मी आपले प्रमुख वक्ते सन्माननीय अॅडव्होकेट संजय केकान सर यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शनाला सुरुवात करू आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांचं.
या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असलेले गावचे सरपंच ग्रामसेवक अंगणवाडी ताई शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षिका व सर्व ग्रामस्थ आणि विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित सर्व बालमंडळी, खर तर खूप गंभीर विषय आहे आणि खूप गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. या ठिकाणी ग्रामसेविका आहेत त्यांना कदाचित या विषयाचं गांभीर्य माहीत असेल, कारण शासनाने जी काही आकडेवारी सांगितली त्याच्यात आपलं टक्केवारी जी आहे बालविवाहाची ती 50% पुढे जात आहे आपल्या जिल्ह्याची, आणि त्याच्यामुळे शासनाने सुद्धा हा विषय खूप गांभीर्याने घेतलेला आहे. मला वाटतं सरपंच साहेब सुद्धा आलेले असतील त्या कार्यक्रमाला, कलेक्टर ऑफिसला तो कार्यक्रम 2-3 वेळेस झाले. त्यामुळं बघा, आपण पूर्वी पाहत होतो की जवळपास आपण 9वी-10वीला असेपर्यंत मुलाचं खेळायचं वय आहे असं म्हणायचं, म्हणजे मुलांची शारीरिक वाढ चांगली व्हावी यासाठी पूर्वीचे लोक मुलांना खूप खेळू द्यायचे. मैदानी खेळ खेळत होतो आपण, कबड्डी खेळायचे, खो खो खेळायचे, कुस्त्या खेळायचे मुलं, आणि त्याच्यामुळं शारीरिक तंदुरुस्ती चांगली होती. आजही नवीन पिढीपेक्षा जुने लोक स्ट्रॉंग आहेत, म्हणजे मजबूत आहेत आणखी पण, म्हणजे त्यांनी खूप चांगलं त्यांना खाय प्यायला भेटलेलं आहे, चांगलं खेळायला भेटलेलं आहे, त्याच्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप चांगली आहेत आपल्या नवीन पिढीपेक्षा. आपण नवीन पिढी बघतोय की 3-4 वर्ष झालं की आपण त्याला शाळेत अंगणवाडीत टाकतो, त्याच्या मागे एवढं लावून देतो की शाळा ही स्पर्धा ह्याच्यात आपण त्या मुलांचं शारीरिक आयुष्य कमी करतोय असं कुठेतरी वाटत. आणि पूर्वीचे जे लोक होते खूप हुशार होते माझ्या मतांकडे, आज आपण अभ्यासाने हुशार झालो असतो, परंतु आजही मी या मताचा आहे की पूर्वीचे जुने लोक जे होते ते खरंच हुशार होते. पूर्वी डॉक्टर नव्हते का? पूर्वी सगळ्या गोष्टी होत्या, परंतु आपण पूर्वीच्या बऱ्याच गोष्टी आज विसरून अभ्यासाच्या मागे या मुलांना एवढं लावलेलं आहे की त्यांच्या खांद्यावर एवढं पुस्तकाचं ओझं दिलंय आणि ह्याला जबाबदार आपणच आहोत. खरं तर जोपर्यंत मूल हे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होत नाही, बघा मी काय म्हणतो, मूल हे शारीरिक दृष्ट्या जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत मानसिक दृष्ट्या होत नाही, आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जोपर्यंत मूल सक्षम होत नाही तोपर्यंत ते बौद्धिक दृष्ट्या देखील सक्षम होत नाही. आज आपली मुलं जराशी थंडी पडली की ते बिमार पडायला लागतात, बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचा शारीरिक विकास पूर्ण होत नाही, त्यांचा मानसिक विकास पूर्ण होत नाही, आणि म्हणून ही मुलं ते शारीरिक दृष्ट्या कुठेतरी कमजोर असतात, मग ते वेगवेगळे आजार त्याच्यावर अटॅक करतात आणि मग ती मुलं आजारी पडायला लागतात. हे मी बाल कल्याण समितीवर असताना काम करत असताना बऱ्याच गोष्टी ह्या बघितलेल्या आहेत, मी यांची मानसिकता बघितलेली आहे. म्हणून जसं जसं यांचं वय वाढेल, आता ह्या मुली आहेत खूप लहान लहान मुली असतात, त्यांचा शारीरिक विकास होणं महत्वाचं आहे, त्यांचा मानसिक विकास होणं महत्वाचं आहे. आज आपण काय पाहतोय की त्यांच्या हातात मोबाईल असतात, मुलं मोबाईलवर गेम खेळतात. आपण काय करतो त्या मुलाने आपल्याला हे देऊ नये, त्रास देऊ नये की आपण त्याच्या हातात मोबाईल पाहिजे का गेम, त्याला मैदानी खेळ खेळू द्या. मैदानी खेळ खेळणं खूप गरजेचं आहे, मुलांना खेळ खूप महत्वाचा आहे. जोपर्यंत त्यांना खेळू देणार नाही त्यांची शारीरिक वाढ होणार नाही, म्हणून आपण खेळू दिलं पाहिजे. आपण या विषयाकडे वळत असताना मी ही प्राथमिक गोष्टी का सांगितल्या, ह्या त्याला पूरक गोष्टी आहेत. कारण बघा, आपण बऱ्याच अशा गोष्टी आहेत की कुणाची आर्थिक विषमता असेल, या ज्या आर्थिक विषमतामुळे आपण काय म्हणतो की बाबा शेतात कामाला जावं लागते, बाहेर कामाला जावं लागते, आणि मग मुलगी आता 16 वर्षाची झाली, आपल्याला तिची जबाबदारीची जाणीव व्हायला लागते, तिची असिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता वाटायला चालू होते. परंतु आपण हे विचार केला पाहिजे की मुलगी आपली आहे, सगळ्यात महत्वाचं की मुलगी आपली आहे, आपल्याला तिचं ओझं वाटता कधीही कामा नाही. आज मुली, आज सावित्रीबाई तुमच्या समोर आहेत, त्यांचं उदाहरण जर घेतलं तर त्या काळात किती त्यांनी सहन केलं, त्या काळात शिक्षण शिकू दिल्या जात नव्हतं मुलींना. सावित्रीबाई अशा होत्या की त्यांनी लोकांचा मार सहन केला, सेनामातीचा मार सहन केला, त्यांनी अनेक यातना सहन केल्या, पण माझी मुलगी शिकली पाहिजे. या गावची मुलगी शिकली पाहिजे याच्यासाठी त्यांनी त्रास सहन केला. मग आज त्या सावित्रीबाई असतील, जिजाबाई असतील, इंदिरा गांधी असतील, मोठमोठे लीडर पहा, सायंटिस्ट पहा, आज महिला प्रत्येक क्षेत्रात आज इथं महिला बसलेल्या आहेत. ग्रामसेवक आपल्या महिला आहेत, सक्षम आज एवढ्या ठिकाणी सक्षम झालेल्या आहेत त्या. आज कलेक्टर, आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर सगळ्या महत्वाच्या पदावर महिला आहेत. एसपी महिला आहेत, सीओ महिला आहेत, डिस्ट्रिक्ट जज महिला आहेत. कुठेही जा तुम्ही, आज महिला राज्य आल्यासारखं आपल्याला वाटतं. मग आपण मुलापेक्षा मुलीला कधीही कमी समजू नका. आपण मुलगा काय आणि मुलगी काय समान समजलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपली मानसिकता तशी करणार नाही, तिला चांगले शिक्षण द्या, तिला असं तयार करा की आपण तिच्याबाबत असुरक्षितता दाखवलं तर तिला काय वाटेल, ती कधी सक्षम होईल. आपणच जर सक्षम नाही झालो तर ती कधी सक्षम होईल. म्हणून तिची मानसिकता तयार केली पाहिजे. आणि बघा, परिस्थिती माणसाला वाटतंय आपल्याला की आपली परिस्थिती अशी आहे, मग असं कसं होईल, माझ्या मुलीच्या शिक्षणाचं काय होईल. ठीक आहे, बऱ्याच प्रमाणावर आम्ही हे बघतो की आपल्या गावात समजा सातवीपर्यंत शाळा आहे, मग आपण सातवीपर्यंत शिकवतो, मग त्या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी बाहेर कसं पाठवायचं. काही अडचणी आहेत, ह्या गोष्टी मान्य कराव्या लागतील की बाहेर ठिकाणी तिला शिकायला पाठवायचंय, मग तिला कसं पाठवायचं, काही जाण्या येण्याची व्यवस्था नाही बा. ऊसतोडीसाठी काही लोकांना बाहेर कामाला जावं लागते, कुणाला मजुरीसाठी कामाला जावं लागते, कुणाच्या घरची लोक पुण्याला मुंबईला कामाला जातात, मग घरी फक्त आई वडील असतात, आई वडिलाजवळ मुलं असतात. मग ह्या गोष्टी आपल्याला समजू शकतो आपण, परंतु त्याला हे पर्याय नाही की आपण त्या मुलीचं लग्न करून द्यायचं. आज आपण पाहतो की 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचं जर लग्न करून दिलं तर तो कायद्याने गुन्हा ठरतो. परंतु आम्ही असं पाहतो की आपल्याकडे एक कारण असतात की बाबा ह्या गोष्टीमुळे आम्ही ते करू लागलो, एखादं चांगलं स्थळ भेटायला म्हणून करू लागलो. परंतु जर तुम्ही तसं केलं, कमी वयात मुलीचं जर लग्न केलं तर भविष्यात तिचे मुलं जी होणार, कारण तिची शारीरिक आणि मानसिक वाढ पूर्ण झालेली नसते, तर त्या मुलाची काय वाढ होणार. उद्या तिच्या बाळातपणामध्ये तिचं कमी जास्त झालं तर कोण जबाबदार. ती आपली मुलगी आहे ना, मग आपण तिचा विचार सगळ्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे कायदा तर तुम्हाला सोडणार नाही जर समजा तसं झालं, परंतु सोडा ते कायद्याचं, मुलगी आपली, आपण आपला विचार करा, त्या मुलीचा भविष्याचा विचार करा की तिची शारीरिक आणि मानसिक वाढ जर पूर्ण झाली नाही, आपण तिचं जर लग्न करून दिलं तर तिच्या पुढच्या ज्या अडचणी असतात, मग कधी कधी मुलात अपंगत्व येतं, कधी ते मतिमंद असतं, कधी अपंग असतं, हे आपल्याला चालणार आहे का. मग आपण काय ह्या जीवाशी खेळतोय, आपल्याच मुलाच्या जीवाशी आपण काय खेळतोय, हे सुद्धा विचार करण्याची खरी गरज आहे. शक्यतो आपण आता चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी आपण प्रत्येक जण प्रयत्न करतच असतो, फक्त ही गोष्ट आज या ठिकाणी मांडायची वेळ काय येते. तर सगळ्यात जास्त महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणावर बालविवाह आपल्या जिल्ह्यात होत आहे, ही आकडेवारी समोर आलेली आहे. म्हणून आपल्याला ही वेळ आली की आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी बसलेली मला वाटते की सगळेच जण चांगले सुशिक्षित आहात. आपण करताय असा विषय नाही, आज योगायोगाने यांनी या ठिकाणी कार्यक्रम ठेवलाय म्हणून आपल्या समोर हा विषय या ठिकाणी चर्चा होत आहे. आपल्या गावात रिसीपीसी स्थापन झाली आहे का मॅडम?
गाव बाल संरक्षण समिती
झाली आहे का? काय त्याच्या माध्यमातून काही प्रचार प्रसार वगैरे काही चालू आहे का? मीटिंग वगैरे काही घेतलेत का? नाही, डीसीपीओचं कोणी आलं होतं का इथं? अच्छा, म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं आणि आपण घेतले असं करू नका. काय होतं माहितीये का, ह्या व्हीसीपीसीची जर स्थापना आपण केली तर त्याचा गावासाठी एक फायदा खूप चांगला होतो. कारण ह्या व्हीसीपीसीच्या माध्यमातून, म्हणजे ही जी कमिटी जर स्थापन केली तुम्ही गावात, तर ह्या कमिटीच्या माध्यमातून शासनाच्या वेगवेगळ्या योजना ज्या ह्या लहान मुलांसाठी आलेल्या असतात तर ह्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कारण काय होतं बघा, कधी कधी एखाद्या व्यक्तीला वाटतं की मुलीला खूप शिकवावं, पण आर्थिक परिस्थितीच नसती शिकवण्यासाठी. अशा मुलांसाठी जे अनाथ आहे किंवा ज्याला वडील नाही, गावात आपल्याला माहित असतं की ह्या मुलाला वडील नाही, ह्या मुलीला वडील नाही, मग ह्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम असतात. जर ही VCPC जर स्थापन झाली आपल्या गावात, त्याच्या मीटिंग झाल्या, तुम्ही आग्रह धरा. कारण काय होतं बघा, आपल्याला खूप वाटतंय की एखाद्या अनाथ लेकराला मदत केली पाहिजे, आपण एखाद्याला वडील नाहीत त्या मुलाला मदत केली पाहिजे. आपली परिस्थिती नसल्यामुळे आपण करत नाही, परंतु आपण जर तसा आग्रह धरला, ती कमिटी जर स्थापन झाली, तर त्या मुलाला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत दिली जाते. आणि त्या लेकराला शिक्षणासाठी मग कुठं बालगृह असतील, बालगृहात 18 वर्षापर्यंत मोफत शिक्षण आहे, ही योजना आपल्याला माहीत नसते. किंवा बालसंगोपन सारखी योजना आहे की एखादा पालक आहे, मामा आहे, काका आहे, तो शिकवायला तयार आहे, परंतु त्याची आर्थिक परिस्थिती नसते. त्याला स्वतःच्याच लेकराच्या शिक्षणाचं पडलेलं असतं, तर मग ह्या मुलांचं कुठून ओझं उचलणार, हाही विषय असतो. मग जर VCPC स्थापन झाली, तर बालसंगोपन योजनेचा लाभ आपल्याला त्या कुटुंबात त्या मुलाला ठेवून देता येतो, त्याच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलतं, किंवा बालगृहाच्या माध्यमातून किंवा कस्तुरबा गांधीत आपल्याला टाकून, म्हणजे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला ह्या मुलांना आपल्याला त्यांच्या पायावर उभं करता येतं. म्हणजे गरिबी आहे वा म्हणून ते सगळं राहतंय, तर असं होणार नाही. आपल्या गावातल्या गरीबातल्या गरीब मुलांपर्यंत ती योजना जाईल, त्यांची शिक्षण पूर्ण होतील, त्यांच्या लग्नासाठी पुढे कोणी ना कोणी उभं राहील एखादा दाता, कारण त्याच्यासाठी प्रयत्न होतील. परंतु ह्या VCPC तुमच्या मीटिंग झाल्या पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, ते प्रकरण बालकल्याण समितीपर्यंत गेले पाहिजे. VCPC जर लोक या ठिकाणी DCPU चे लोक म्हणजे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे लोक जर त्या मीटिंगला आले, तर नक्कीच त्यांना ह्या योजना माहीत असतात, मुलांसाठी कोणत्या योजना आहेत. मग ते जर लोक आपल्या गावात आले मीटिंगला, तर नक्कीच आपल्याला इथून ते फॉर्म भरून दिले जातील, आणि ते तिथपर्यंत तुमच्या योजनेचा मंजूर लाभ कसा देता येईल या मुलांना, या गोष्टी केल्या जातील. म्हणून आपण काय करा की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, थोडंसं केलं तर काहीतरी होईल आपल्या मुलांसाठी. म्हणजे चला ठीक आहे, वाईटातूनही आपण चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी आपल्या जिल्ह्याचं बालविवाहाचं प्रमाण जास्त असेल, तर त्या अनुषंगाने जर आपण VCPC आज जर आपण कलेक्टरला म्हणलं किंवा आमच्या गावात VCPC साठी DCPU वाले कोणी येत नाही, त्यांना पाठवा, आणि सरपंचांनी ग्रामसेवकांनी जर त्याच्यात पुढाकार घेतला, तर खूप सोपं गोष्ट आहे. काय होतंय सरपंच साहेब, आपल्या गावातले जे असे येत आहेत त्यांना त्याचा फायदा होईल, त्याचा खूप मदत होणार आहे, आणि नक्कीच आपल्या गावाचं नाव हे होईल की बा आपल्या गावातून एवढ्या मुलांना ह्या दोघांच्या प्रयत्नातून लाभ दिला गेला. नक्कीच ह्या मुलांचे आशीर्वाद लागतील आपल्याला, आणि एक सकारात्मक आपलं पाऊल म्हणू आपण तिकडे जाईल. म्हणजे ठीक आहे, आपल्या गावात बालविवाह होत नाहीत ही चांगली गोष्ट आपण म्हणू, परंतु त्याच्यातूनही जे मुलं असे आहेत, वंचित आहेत, निराधार आहेत, ह्याही मुलांना त्याचा फायदा होईल. जरी बालविवाहाचा एक विषय आहे, त्या अनुषंगाने येणारे इतर विषय, मग हे जर मुलं सक्षम झाली, हे जर पालक सक्षम झाले, तर ते त्या मुलीचं लग्न लावून देणार नाहीत, तुमचं आपोआपच एक काम सोपं होऊन जाईल. असा जर प्रयत्न झाला, तर मला वाटते, कारण कोरोनाच्या काळात आम्ही बघितलं की कोरोनाच्या काळात ज्यांनी पालक गमवलेत अशा मुलांसाठी वेगळ्या योजना आल्या, त्याच्यातून बराचसा पैसा शासनाने त्या कुटुंबाला दिला. म्हणजे जे मुलं आपले पालक गमवलेले आहेत, अशा मुलांच्या खात्यावर शासनाने खूप मोठ्या मोठ्या रकमा जमा केल्या. कारण त्या मुलांचं त्या नातेवाईकांनी गर्भिणीने लग्न करू नये, त्या मुलांवर ती वेळ येऊ नये म्हणून शासन प्रयत्नशील असतं, आणि त्याच्यात वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत शासनाने. फक्त ह्या योजना गाव पातळीपर्यंत येणंही तितकंच महत्वाचं आहे, म्हणजे जेणेकरून हे सगळे प्रकार थांबतील. कारण कुठलाही माणूस असा विचार, चुकीचा विचार करत नसतो, परंतु एखादी कुठली तरी मजबुरी असते त्याची, किंवा आर्थिक हे आहे, किंवा कायदाच माहीत नसतो कधी कधी काय झालं, किंवा 18 वर्षाच्या आत लग्न जर केलं तर 2 वर्षापर्यंत शिक्षा होती, किंवा 1,00,000 रुपये दंड होतो, काही माहीत नसतं. आपल्याला फक्त एक माहीत असतं की मुलीत चांगलं व्हायला ना, चांगलं होत आहे एवढाच विचार असतो, परंतु ती 18 वर्ष पूर्ण झालेली नसल्यामुळे तुम्ही काय त्याच्या कचाट्यात अडकता हे माहीत नसतं, त्या मुलीचं पुढं काय होईल हे माहीत नसतं. म्हणून आपण वाईट गोष्टीचा विचार न करता याच्यातून चांगलं कसं होईल हा एक प्रयत्न केला पाहिजे. आणि मला वाटते की आपल्याला जर समजा कळत न कळत कोणी जर असं करत असेल आणि तुम्हाला जर माहिती कळवायची असेल तर आपण टोल फ्री क्रमांकावर 10-98 जर कळवलं तर ती मदत तात्काळ होती, तुमचं नाव गोपनीय राहतं, ते नंतर माहिती साहेब सांगतीलच तुम्हाला. परंतु आपण एक जागरूक नागरिक म्हणून ह्या गोष्टीकडे सकारात्मक बघा. आपल्या मुली शिकल्या पाहिजेत, त्या सुदृढ झाल्या पाहिजेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि 18 वर्षाच्या आत चुकूनही मुलीचं लग्न करण्याचा कोणीही विचार करू नका. आपण दुसऱ्यालाही ह्या गोष्टी समजून सांगा की असं जर केलं तर तिची शारीरिक वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्याचा तिच्या मनावर परिणाम होणार आहे, तिच्या पुढच्या पिढीवर परिणाम होणार आहे, तिचे मुलं तिच्या स्वतःच्या आरोग्याचा, कारण बाळंतपणामध्ये तिच्याही जीवाला धोका असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन कुठंतरी आपण जागरूक नागरिक म्हणून आपण स्वतःही याचा विचार करावा आणि आपल्या आसपासही असं घडणार नाही याच्यासाठी आपण समुपदेशन केलं पाहिजे. कोणी जर असं करत असेल तर आपण समजून सांगितलं पाहिजे, आपण त्या बाबतीत माहिती ग्रामसेवकांना सरपंचांना दिली पाहिजे, म्हणजे हे देखील समजून सांगतील, अंगणवाडीताई असतील त्या समजून सांगतील. म्हणजे आपण हा लढा आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या मुलींसाठी आणि आपल्या सगळ्या याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून ही लोक चळवळ जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न संपणार नाही. आणि आपण जागरूक नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला आपण पाठबळ देसाल अशी एक मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला आयोजकांनी बोलून मला ही जी आपल्या समोर थोडीशी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक वैवाळ साहेब असतील, SBCचे सगळे हे असतील, पदाधिकारी असतील, मी त्यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण माझे 2 शब्द ऐकले त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करून मी तुमचे
धन्यवाद. धन्यवाद सर, मला सांगायला खूप आनंद होत आहे आणि अभिमानाची ही गोष्ट आहे. आदरणीय ग्रामसेवक मॅडम भी इथे आहेत, सर्वजण सन्माननीय सरपंच आहेत, गावकरी आहेत, की ऍडव्होकेट संजय केकांत सर भनसुर सर मी आता अनेक 15 वर्षापासून बघतोय सरांना, की गावकऱ्यांनो हे व्यक्ती असे आहेत की म्हणजे जे बालकांचे जे अनाथ बालक आहेत, त्या अनाथ बालक जे आहे की ज्यांना आई वडील नाहीत, काही लेकरांना हे भी माहीत नाही की त्यांना आई वडील आहेत की नाही, अशी शासनाच्या वतीने बालगृह आहे, बाल सुधारगृह, तर त्या समितीवर सर अध्यक्ष म्हणून मागच्या अनेक वर्षापासून होते आणि सदस्य म्हणून सुद्धा आहे. तर त्या बाबतीमध्ये सरांनी अनेक अशा अनाथ बालकांना जे की ज्यांना कशाच काही माहीत नव्हतं अशा बालकांना सरांनी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत, त्यांना सपोर्ट करत आणि शासनाच्या माध्यमातून असणाऱ्या विविध योजनेचा त्यांना कसा लाभ मिळेल आणि त्यातल्या त्यात सरांनी अशा घडवलेले विद्यार्थी आज मोठ्या पदावर देखील गेलेले. एकदा जोरदार टाळ्या, कारण की आपल्याला आपले 2 लेकरं 4 लेकरं असतील आपण आपल्या घरातच परेशान असतो, परंतु समाजाचंही देणं आहे आणि आपल्या समाजाची खूप काही करावं लागते. तर ती उदात्त भावना जी आहे ती आपल्यामध्ये निर्माण करणारी मानवता ती आदरणीय ऍडव्होकेट संजय केकांत सर मध्ये आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारखे तरुण नेहमी सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं पुढाकार घेतात कुठे. आणि विशेष म्हणजे एक तर न्यायालयीन बाजू जी कायद्यानं असते आणि त्यातल्या त्यात त्या विद्यार्थ्यांच्या ज्या बालका आहेत त्यांच्यासाठी कलेक्टर जिल्हा प्रशासनाची आणि या व्यवस्थेची एकटे भांडण करणारे आदरणीय केकांत सर आहेत. म्हणजे या गोष्टीचा मॅडम मला खूप अभिमान आहे, कारण की असे व्यक्ती आहेत म्हणून अनेक गोष्टी होतात. त्यातल्या त्यात बालविवाहाचा विषय, तर अनेक असे बालविवाह सरांनी स्वतः जाऊन त्यांच्या आई वडिलांना तिथल्या व्यवस्थेला अक्षरशः अनेक गावात तर सरांच्या अंगावर देखील लोक आली होती की तुम्हाला काय करायचं, परंतु निडरपणे आणि अतिशय सक्षमपणे अनेक लोकांशी ना अनेक लेकरांना आणि अशा काही मुलींना ज्या बालविवाहातून बाहेर काढलं, आता त्या मुली मोठ्या पदावर गेले असते सर शिक्षणाकडे वळल्यानंतर सुद्धा. या गोष्टीचा खूप अभिमान आहे आणि निश्चितच सरांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हे लक्षात आले असतील. मी सरांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यानंतर वेळातला वेळ काढून आलेले आमच्यासाठी आणि आपल्यासाठी सन्मान्य संदीप गणसुरे सर, ज्यांनाही सामाजिक जाणीवेतून या चाइल्ड लाईन मध्ये सरांनी अतिशय मोठं योगदान आहे. मी सरांना विनंती करतो की सर आपण आपले मार्गदर्शन करावं. एकदा जोरदार टाळ्या सरांचं.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आदरणीय व्यासपीठावर उपस्थित माझे मार्गदर्शक, माझे सहकारी आदरणीय ऍडव्होकेट संजय केकांत सर, गावचे सरपंच, ग्रामसेविका, मुख्याध्यापिका, एसबीसीची टीम आणि परभणी रेडिओ एफएम. मी जून 2012 पासून चाइल्डलाईन ह्या प्रकल्पात काम करतोय. तर सुरुवातीला जे काही काम करत असताना जे काही मार्गदर्शन लाभले सरांचंच लाभलेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनानुसार जे काही काम आमचं सुरू झालंय, 0 ते 18 वयोगटातील जे मुलं आहेत व मुलं आणि मुली ह्या दोन्हींसाठीची ती हेल्पलाईन आहे, मदत यंत्रणा आहे जी की महिला बालविकास मंत्रालयामार्फत राबवली जाती. चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन त्याला पुरस्कृत म्हणजे मदर एनजीओ म्हणून काम करते पूर्ण भारतभरामध्ये. आणि 1098 त्याचा टोल फ्री नंबर आहे. टोल फ्री म्हणजे तो मोफत लागतो. जसा पोलिसांचा 100 नंबर आहे, अॅम्ब्युलन्सचा नंबर आहे 108, त्याच्यानंतर आता पोलिसांसाठी परत एक नवीन नंबर आला 112, तसाच हा 1098 तुमच्या मोबाईलवरून लँडलाईनवरून आणि कुठूनही मोफत लागतो. त्याला कुठलेही पैसे लागत नाहीत तुम्हाला. असं 1098 नंबर हे फक्त मुलांसाठी आहे. 18 वर्षापर्यंतची जी काही मुलं आहेत, मुलं मुली, त्या मुलांची हेल्पलाईन. जसं की अडचणीत सापडलेलं मूल असेल, हरवलेलं असेल, कुठेतरी सापडलेलं मूल आहे, अनाथ मूल आहे, शोषित मूल आहे, वैद्यकीय उपचाराची मदत असलेलं मूल आहे, अशा सर्व मुलांसाठीचं ती मदत यंत्रणा आहे. जेव्हा आम्हाला 1098 फोन येतो त्या तात्काळ त्या ठिकाणी आम्ही पोहोचतो. आणि आमचं कमिटमेंट असं आहे की ज्या ठिकाणाहून आम्हाला फोन येईल त्या ठिकाणावर 1 तासाच्या आत आम्ही त्या स्पॉटला पोहोचू. जर शहरातल्या शहरात असेल तर 1 तासाच्या आत, जर शहराच्या बाहेर कुठल्या तालुक्यातून फोन आलेला असेल, कुठल्या गावातून फोन आलेला असेल, तर त्या ठिकाणी जे काही प्रवासाची वेळ आम्हाला लागेल ती प्रवासाची वेळ वगळता 1 तासाच्या आत आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. तर अशी आजचा जो विषय ठेवलेला आहे बालविवाह, तर बालविवाहाचं जे प्रमाण आता सरांनी सांगितलंय 50% वरती चाललंय, पण आता सध्या महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा बालविवाहाच्या प्रमाणात नंबर 1 आहे. मी ही फार वाईट गोष्ट आहे आपल्यासाठी, ती सांगायला देखील लाजिरवाणी आहे, पण सांगावी लागतीये. कारण की जोपर्यंत आपण त्या विषयावर चर्चाच करणार नाही, हितगुज करणार नाही, तर तो विषय संपणार नाही, ते प्रमाण कमी होणार नाही, लोकांमध्ये समाजामध्ये जागरूकताच निर्माण होणार नाही. म्हणून आजचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे बालविवाह निर्मूलन, तर त्या विषयावर 1098 जे टोल फ्री नंबर आहे त्याचा आपल्याला वापर त्याच्यामध्ये करता येतो. जेव्हा तुम्ही अशा तुमच्या गावामध्ये बालविवाह होतोय तर त्याची माहिती 1098 ह्या टोल फ्री नंबरला जेव्हा तुम्ही देतात तर तुमचं कोणाचंही नाव पुढे येत नाही, तुमचं नाव गोपनीय राहिलं जात. कारण की 1098 टोल फ्री नंबर असल्यामुळे तो जातो मुंबईला आमच्या कॉल सेंटरला, आणि कॉल सेंटरला गेल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा जी काही माहिती सांगतात ती माहिती फक्त आमच्यापर्यंत येते, तुमचं नाव आमच्याकडे येत नाही. आणि ते नाव आमच्याकडे येत नाही किंवा कुठल्या प्रशासनाकडे जात नाही, आणि कोणी जसं असं वाटेल की कोणाला की माहितीचा अधिकार किंवा कोर्टात गेल्याच्या नंतर आमचं नाव पुढे होईल, तर ते देखील अधिकार नाही. कोर्टातून देखील तुमचं नाव पुढे येत नाही आणि माहितीच्या अधिकारात देखील नाव तुमचं पुढे येत नाही. मग ज्या ज्या ठिकाणी आपल्या आजूबाजूच्या परिसरात बालविवाह होतोय, कारण की जेव्हा कुठलंही लग्न एखाद्या गावात ठरतंय तर ते पूर्ण गावामध्ये माहिती होती. कारण की लग्न पाहुणे आलेत आणि लग्न झालं असं होत नाही. त्या मुलीला पाहुणे बघायला येणार आहेत याची माहिती आधी मिळती गावामध्ये कोणाला तरी, शेजाऱ्याला, गावातल्या लोकाला, पाहुण्या राहण्यांमध्ये, किंवा आणखीन जे काही गावकरी असतील त्यांना सगळ्यांना माहिती मिळते. त्याच्यानंतर पाहण्याचा कार्यक्रम, त्याच्यानंतर मग पसंती, त्याच्यानंतर मग ते बैठक, मग सोयरी बोलत चाली, आणि मग त्याच्यानंतर लग्नाची तारीख, असं सगळ्या प्रोसेस मधून ते लग्न होत असते. तर असं सडनली होत नाही की पाहुणे आले, सोयरी झाली, पसंती झाली, लग्न झालं आणि नवरीला घेऊन गेले, असं कुठेही होत नाही. तर ती 1098 जेव्हा तुम्ही माहिती द्याल तर त्या ठिकाणी आम्ही येऊन त्या गावामध्ये येऊन गावातले ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, सरपंच आणि संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस ह्या सर्वांना एकत्र घेऊन आम्ही तो बालविवाह थांबवण्यासाठी प्रयत्न करतो, त्यांचं समुपदेशन करतो, गुन्हा दाखल करत नाही. कारण की जेव्हा आपल्याला तो बालविवाह थांबवायचा आहे असं जेव्हा म्हणलेलं आहे, कायद्यात प्रोव्हिजन आहे, ते कायद्यात तरतूद तशी ठेवलेली आहे की ते बालविवाह थांबवला पाहिजे, समुपदेशनातून समजावून सांगून. कारण की सरांनी सांगितलंय सरांच्या बोलण्यातून
की बालविवाह का नाही केला पाहिजे, जे काही शरीरावर शरीराची पूर्ण वाढच झालेली नाहीये त्या मुलीची त्या मुलाची आणि त्याचा तुम्ही विवाह करून देणार लग्न लावून देणार तर त्या बाल खांद्यावर त्या पूर्ण संसाराचं ओझं पडतंय आणि त्याच्यातनं जे काही मग माहेरचे लोक सुरुवात करतात बोलायला, आपण खेड्यामध्ये म्हणतो लय सासरवास आहे माझ्या मुलीला, तर मग तो जो सासरवास असतो तो सासरवास नसून तिच्यामध्ये पूर्णतः समज नाही आलेली आहे किंवा त्या लोकांना ती जी काय बोलतीये ते समजत नाहीये, जे काही जनरेशन गॅप राहतो त्याच्यातनं त्या सगळ्या गोष्टी पुढे येतात आणि मग ते भांडणं होतात, मग ती मुलगी म्हणणारी घरी वापस येते, मग कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार मग ते प्रकरण सुरू होते, कुठेतरी समुपदेशन केंद्रामध्ये तुम्ही जात आणि मग त्यांना नोटीस जाईल, मग तुमचं समुपदेशन मीटिंग ते जर कुठंच मिटत नसेल तर मग कोर्टाची पायरी आपल्याला चढावी लागती, तर ह्या सगळ्या गोष्टीमधनं जात असताना आपला मानसिक नुकसान होते, आपला आर्थिक नुकसान होते आणि ह्या सगळ्यांमध्ये मग आपलं आपण आयुष्य कमी करून घेतो असं त्याच्यातनं हे सगळे होणारे वाईट परिणाम आहेत। म्हणून बालविवाह करलाच नाही पाहिजे, ठीक आहे कायदा आहे आपल्याकडे कायद्याला मान्य केलंच पाहिजे त्याच्याबद्दल वादच नाही, पण कायद्यातल्या ज्या काही चांगल्या तरतुदी आहेत त्याचा देखील आपण वापर केला पाहिजे, जर बालविवाह होत असेल तर तो थांबवला पाहिजे, मग आपल्या शेजारी होत असेल आपल्या पाहुण्या रावण्यात होत असेल आपल्या गावात होत असेल तर हे कोणीही फोन करू शकते, संबंधित व्यक्ती कोणीही फोन करू शकतो, घरातला कुठलाही माणूस पाहुण्या रावण्यातला असेल मुलगा असेल स्वतः मुलगी असेल तर मुलीचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न नाही केलं पाहिजे आणि मुलाचं 21 पूर्ण होईपर्यंत लग्न नाही केलं पाहिजे असं कायद्यात आत्ता तरतूद आहे। ठीक आहे की आता आपण चर्चा करतोय की मध्यंतरी आला होता 21 वय पूर्ण करणार आहेत 21 वर्ष झाल्याशिवाय लग्न करायचं नाही असं कायदा येतोय वगैरे, तर ते कायदा आणखीन आलेला नाहीये, म्हणून आता जो काही कायदा आहे 18 वर्ष मुलीचं आणि 21 वर्ष मुलाचं तोच कायदा प्रचलित आहे तोच कायदा वापरत आहे, तर त्या कायद्यानुसार आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। तसंच जसं आता जे काही कारण सांगितले सरांनी की मुलीला पुढे शिकवायचंय इच्छा आहे मुलीची पण इच्छा आहे पण पालकांची पण आहे पण सुविधा उपलब्ध नाही, तर जसं महिला बालविकासचे बालगृह आहेत तर त्या ठिकाणी मुलींना बालकल्याण समिती समोर हजर करून बालगृहात प्रवेशित करता येते, जर एकल पालक असतील किंवा आणखीन काही खरीच परिस्थिती तशी असेल तर त्यावेळेला, किंवा समाज कल्याणचे काही हॉस्टेल्स आहेत त्या ठिकाणी मुलींना शिकवण्यासाठी ठेवता येते, रहिवासी वसतिगृह आहेत, त्याच्यानंतर कस्तुरबा गांधी सारखे विद्यालय आहेत जिथे की रहिवासी शिक्षणाची व्यवस्था होती शासनाचा पूर्ण खर्च केला जातो त्या ठिकाणी देखील त्या मुलींना ठेवून आपल्याला पुढचं शिक्षण देता येते। मग असं नाही की तुमच्याकडे आम्ही गावात आलोय एखादा बालविवाह थांबवलाय म्हणून तुमची बदनामी झाली आहे, उलट तुमचं नुकसान होणे ते आर्थिक नुकसान पण खूप आहे त्याच्यामध्ये, कारण की तुम्ही लग्नाची तयारी करतात आयत्या वेळी कुठून तरी माहिती मिळती आणि मग आमच्यासारखे लोक सगळे तिकडे लग्न थांबवायला येतील, मग तुमची पूर्ण तयारी झालेली असती जे काही सामान वगैरे द्यायचंय त्या मुलीला तर ते सगळं काही खरेदी झालेलं असते, तुमचा किराणा सगळा खरेदी झालेला असतो, बऱ्याच वेळेला लग्नाचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला असतो, त्या ठिकाणी वराडी मंडळी आलेली असतात पाहुणे रावणे सगळे लोक आलेले असतात आणि आम्हाला मंडपात जाऊन सांगावं लागते की त्या मुलीचं वय कमी आहे हे लग्न तुम्हाला करता येणार नाही, तर ती फार मोठी बदनामी आहे, त्याच्यामुळेच आपण आधी लग्न करायच्या आधीच आपण तपासलं पाहिजे की त्या मुलीचं 18 पूर्ण झालेलं आहे का मुलाचं 21 वय पूर्ण झालेलं आहे का। मागच्या वर्षभरात सर आणि मी बऱ्याचशा ठिकाणी जसं आता सरांनी वैभव सरांनी सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी आम्ही लग्न थांबवायला गेलो, बऱ्याच वेळेला आमच्या अंगावर लोक मारायला येतात शिव्या श्राप्त देतच राहतात म्हणजे माघारी देत असतील समोर तर देतातच, पण जे काही आम्ही समाजात चांगलं काम करायचं विडाऊ चाललेलं आहे किंवा शासनाने जबाबदारी आमच्यावर दिली असं आम्ही समजतो तर ते आमचं काम चालत राहील, तर त्याला तुमचाही सहभाग असला पाहिजे जेणेकरून आपल्या गावाचा विकास होईल आपला स्वतःचा विकास होईल असा विचार आपण केला पाहिजे असं मला वाटतंय। आणि अंगणवाडी सेविकांना माहीत असेल की आता सध्या एक पोर्टल चालू केले की ज्या काही गावामध्ये किशोरवयीन मुली आहेत तर त्यांचं एक लिस्टिंग झालं पाहिजे, त्या मुली फाइंड आउट झाल्या पाहिजे तात्काळ, एका सिंगल क्लिकवर त्या मुलीचं नाव वय वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे असंही एक काम चालू आहे, तर ते पण आहे। आणि आपल्या जे काही बालविवाहाचं प्रमाण 48% पुढे जात आहे तर ते शून्यावर कसं आणता येईल याचा विचार केला पाहिजे। एवढे बोलून आयोजकांनी परभणी FM SBC 3 आणि गावकऱ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो.
धन्यवाद. धन्यवाद सर.